आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून आचार्य देवव्रत यांचा आज शपथविधी. शेतीत प्रगत तंत्रज्ञानावर आधारित नवनवीन प्रयोग करायला हवेत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन. उच्च आणि तंत्रशिक्षण संस्थांना स्वायत्तता देणं ही काळाची गरज असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांची निवड. आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर 7 गडी राखून विजय. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्यासाठी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत काल अहमदाबादहून मुंबईत दाखल झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई सेंट्रल स्थानकावर पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं. यावेळी रेल्वे पोलिसांतर्फे त्यांना मानवंदना देण्यात आली, तर राजभवन इथं पोहोचल्यावर मुंबई पोलिसांतर्फे मानवंदना देण्यात आली. आज सकाळी 11 वाजता आचार्य देवव्रत महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेणार आहेत. येणाऱ्या काळात शेतीत प्रगत तंत्रज्ञान आणून नवनवीन प्रयोग करायला हवेत. शेतमालावर प्रक्रिया करून उपउत्पादनं वाढवणं गरजेचं आहे, तरच शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबू शकतील असं मत केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल पुण्यात व्यक्त केलं. नाम फाउंडेशनच्या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून गडकरी बोलत होते. मंत्री चंद्रकांत पाटील, उदय सामंत, नाम फाउंडेशनचे नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ विजय भटकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले,
पिढ्यानपिढ्याचं काम आहे हे. करोडो नाम झाले तरी पण प्रश्न सुटणं कठीण आहे, इतकं मोठं काम आहे. आणि म्हणून समस्या मोठी आहे, पण नेहमी एक गोष्ट मी लक्षात ठेवतो की देर आर सम पीपल हू कन्वर्ट प्रॉब्लेम्स इन टू अपॉर्च्युनिटीज अँड देर आर सम पीपल हू कन्वर्ट अपॉर्च्युनिटीज इन टू द प्रॉब्लेम्स. आपण कमीत कमी प्रॉब्लेम तर राहणार नाही समाजाकरता, आणि जर शक्य असेल तर प्रॉब्लेमचं रुपांतर आपण संधींमध्ये करू आणि त्याकरता आपण जास्तीत जास्त प्रयत्न करू अशी प्रेरणा आपण समाज मनामध्ये पेनिट्रेट करण्यामध्ये यशस्वी झालो तर आपण या समस्येला अजून लवकर सोडवू शकतो.
ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या सुदृढतेसाठी सहकारी बँकांची महत्वाची भूमिका असल्याचं मत गडकरी यांनी काल पुण्यात व्यक्त केलं. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह बँकेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. गीताधर्म मंडळाच्या वतीनं काल पुण्यात झालेल्या विशेष पुरस्कार प्रदान सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना गीता धर्मव्रती पुरस्कार मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मुकुंद दातार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी मंडळानं प्रसिद्ध केलेल्या भारतीय संविधान, श्रीमद भगवद्गीता एक चिंतन या पुस्तकांचं प्रकाशन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं. याच समारंभात निरूपणकार डॉ मोहना चितळे यांना ताई आपटे पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. नवसंशोधन आणि सक्षम मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी देशातील उच्च आणि तंत्रशिक्षण संस्थांना स्वायत्तता देणं ही काळाची गरज असून त्यादृष्टीनं केंद्र आणि राज्य पातळीवर शासनातर्फे प्रयत्न सुरू असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात केलं. सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठात ग्रंथालय आणि संगणक अभियांत्रिकीच्या नवीन इमारतीचं उद्घाटन आणि अभियांत्रिकी दिनानिमित्त आयोजित सीओईपी अभिमान पुरस्कार सोहळ्यात फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यंदाचा जीवनगौरव पुरस्कार एआरडीईच्या माजी शास्त्रज्ञ वसंथा रामास्वामी यांना देण्यात आला. सीओईपी अभिमान पुरस्कारांचंही यावेळी वितरण करण्यात आलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. साताऱ्यात होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशननं या संमेलनाचं आयोजन केलं आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी काल पुण्यात दिली. महामंडळाच्या बैठकीत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
सर्व घटक समाविष्ट आणि संलग्न संस्थांकडून विश्वास पाटील यांचे नाव अग्रक्रमाने आलेले होते, त्यामुळे एकमताने त्यांची निवड करण्यात आली. 99वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 1, 2, 3 आणि 4 जानेवारी रोजी सातारा इथे होणार आहे. बऱ्याच वर्षांनी 4 दिवसाचं संमेलन रसिकांना अनुभवता येणार आहे. ग्रंथदिंडी, ध्वजारोहण, ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन, कविकट्ट्याचं उद्घाटन असे कार्यक्रम संमेलनाच्या पूर्वसंध्येला होणार आहेत. दुसऱ्या दिवशी संमेलनाचं उद्घाटन होणार आहे.
पानीपत, पांगिरा, संभाजी, झाडाझडती यांसह अनेक कादंबऱ्यांचं लेखन करणारे विश्वास पाटील यांनी या निवडीनंतर आकाशवाणीकडे आपलं मनोगत व्यक्त केलं.
हा, मला आनंद वाटतोय या नव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची धुरा माझ्या हाती येणार. सातारा ही ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महाराष्ट्राची एक इतिहास प्रसिद्ध नगरी आहे आणि त्या गावामध्ये रसिक वाचकांसमोर माझे साहित्यिक विचार मांडताना मला नक्कीच आनंद होईल. आणि या निमित्तानं आजची जी तरुण पिढी जी मोबाईलच्या खूप आहारी गेलेली आहे आणि साहित्यापासून दूर चाललेली आहे, त्यांना परत साहित्य शारदेच्या दरबाराकडे कसं खेचता येईल या दृष्टिकोनातून आपण नक्कीच प्रयत्न करू आणि नवनवीन योजना या दृष्टीनं राबवण्याची काळजी घेऊ असं मला वाटतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा येत्या 17 सप्टेंबर रोजी 75वा वाढदिवस आहे. यानिमित्त शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील सर्व शाळांमध्ये निबंध आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. राष्ट्रप्रथम, आत्मनिर्भर भारत, स्वदेश, ऑपरेशन सिंदूर, पर्यावरण हे या स्पर्धांचे विषय असतील. यामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना वाढीस लागेल असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महसूल आणि वन विभागाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत सेवा पंधरवडा हे विशेष अभियान 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राज्यभर राबवण्यात येणार आहे. महसूल विभागाच्या सेवा अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि पारदर्शक बनवणं हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात पाणंद रस्तेविषयक मोहीम, सर्वांसाठी घरं उपक्रम आणि इतर नाविन्यपूर्ण उपक्रम अशा 3 टप्प्यात हे अभियान राबवण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आफ्रिकन गोगलगाय आढळली आहे. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावात रॅपिड रेस्क्यू टीमचे सदस्य अनिल गावडे यांनी याबाबत माहिती दिली असून जिल्ह्यातील ही पहिलीच नोंद असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आफ्रिकन स्नेल ही एक अत्यंत आक्रमक प्रजातींपैकी एक आहे. कृषी, पर्यावरण आणि जैवविविधतेसाठी धोकादायक ठरणाऱ्या या प्रजातीच्या नियंत्रणासाठी स्थानिक प्रशासन, शेतकरी आणि नागरिकांनी जागरूक राहण्याची गरज असल्याचं अनिल गावडे यांनी सांगितलं. नाफेड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री करत असल्यानं कांद्याच्या दरात घटून शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याची चुकीची माहिती पसरवली जात आहे असं नाफेडनं म्हटलं आहे. नाफेडनं यावर्षी महाराष्ट्रात केवळ 12 मेट्रिक टन कांद्याचीच विक्री केली आहे. त्याचप्रमाणे सध्या राज्यात नाफेडकडून कांद्याची विक्री केली जात नसल्याचंही नाफेडच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. शंकर भीमा महाकाय या जहाल नक्षलवाद्याला पोलिसांनी भामरागड तालुक्यातल्या तीर कामेटाच्या जंगलातून काल अटक केली. अनेक हिंसक कारवायात सहभागी असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. वाहनांची जाळपोळ आणि एका युवकाची हत्या अशा 2 प्रकरणात शंकर महाकाचा शोध राष्ट्रीय तपास यंत्रणा घेत होती असं पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितलं. क्रिकेट, आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील ग्रुप एच्या सामन्यात काल भारतानं पाकिस्तान संघावर 7 गडी राखून विजय मिळवला. दुबईमध्ये झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघानं 19 षटकं आणि 3 चेंडूत 127 धावा केल्या. ही लक्ष्य पार करताना अभिषेक शर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारतानं 25 चेंडू शिल्लक असतानाच हा विजय मिळवला. हा विजय भारतीय सैन्य दलाला समर्पित करत असून पहलगाम हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबियांसोबत संघ उभा असल्याचं कर्णधार सूर्यकुमार यादव यानं सांगितलं. राज्याच्या अनेक भागात कालही पावसानं जोरदार हजेरी लावली. पुणे आणि परिसरात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबई उपनगर, पालघर, रायगड, बीड, अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्येही जोरदार पाऊस झाला. सोलापूरमध्ये वीज पडून 1 जणाचा मृत्यू झाला तर 1 जण जखमी आहे. नंदुरबारमध्ये घराची भिंत कोसळून 1 जण जखमी झाला. मराठवाड्यात अनेक भागात होत असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत असून अनेक धरणांमधून विसर्ग वाढवण्यात आला आहे. जायकवाडी धरण 99% भरलं असून धरणातून मोठा विसर्ग सोडल्यानं गोदावरी नदीला पूर आला आहे. नागरिकांनी सतर्क रहावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. हवामान, येत्या 24 तासात राज्याच्या बहुतांश विभागामध्ये पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून आचार्य देवव्रत यांचा आज शपथविधी. शेतीत प्रगत तंत्रज्ञानावर आधारित नवनवीन प्रयोग करायला हवेत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन. उच्च आणि तंत्र शिक्षण संस्थांना स्वायत्तता देणं ही काळाची गरज असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांची निवड आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर 7 गडी राखून विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.